हिट्स 93.5 वर रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये एका महत्वपूर्ण आणि खरतर एंटरटेनिंग फनी अशा विषयाबद्दल आपण बोलत होतो. छोटीशी गोष्ट घडते आणि परिणाम होतो मोठा, किंवा मोठीशी गोष्ट घडते आपल्यावरचा परिणाम होतो छोटा. येस, अपघातांचे प्रमाण सध्या खूप जास्त वाढत चालले आहेत. अंदरसूलमध्ये सुद्धा एक तिहेरी अपघात झाला. एक फोर व्हीलर, दोन टू व्हीलर्स यांच्यात अपघात झाला. फोर व्हीलरचा कंट्रोल सुटला आणि ती गाडी खड्ड्यात जाऊन पडली. ह्या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आणि दुसऱ्या व्यक्तीवर उपचार सुरू असताना त्यांचं दुःखद निधन झालं. खऱ्या अर्थानं मनाला चटका लावणारी गोष्ट, असं कोणासोबतच घडू नये खरंच. पण अपघात झाल्यानंतर सोशल मीडियावर फोटो घेण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती आणि सगळेजण अक्षरशः फोटो काढण्यात मग्न झाले होते. या बघ्यांना अंदरसूल गावातल्या तरुण युवकांनी अक्षरशः पिटळून लावलं, खरंच पिटवून लावलं. आणि काय म्हणजे काय 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 तुम्ही काय व्यक्त करणार? गेल्या काही दिवसांपासून हे प्रकार जरा जास्तच वाढलेत. अपघात होतो, सिडकोमध्ये अपघात झाला, तिथे सुद्धा बघ्यांनी फोटो काढण्याला प्रेफरन्स दिला, प्रायोरिटी दिली. काय आपले सेंटिमेंट्स कुठे गेले? सगळ्या मरून चाललेत की काय? चाललं काय नक्की? खरंच दुःख होतं, खऱ्या अर्थानं त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. आणि वाईट आहे, वाईट नाही काही तुम्ही एक्सप्लेनच करू शकत नाही, खरंच एक्सप्लेन करू शकत नाही अशा प्रकारांना. बरीच अशी मुलं आहेत नाशिकमधली जी अपघात झाल्यानंतर पट्ट दिशी जाऊन मदत करतात. मला माझ्या ओळखीचे असे 3-4 मुलं आहेत कॉलेजमधले, त्यांनी बऱ्याचदा मदत केली लोकांना. जी लोकं फोटो काढत होती त्यांना फोटो न काढण्याची रिक्वेस्ट केली, अजिबात आरेरावी न करता रिक्वेस्ट केली. नाही ऐकत रे लोक, खरंच नाही ऐकत, चुकीचं आहे. कुठेतरी कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. थोडंसं हे सगळं जे चाललेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. मॉर्निंग नंबर वनमध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत, स्टे ट्यून्ड.